मत्तय अध्याय 8. मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागे चालले. तेव्हा पहा, एक कुष्ठरोगी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला,
प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावास आपण शक्तिमान आहात.
त्यावर त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले,
माझी इच्छा आहे, शुद्ध हो.
तेव्हाच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले,
सांभाळ, कोणाला सांगू नको, तर जाऊन आपणास याचकाला दाखीव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून मोशाने जे अर्पण नेमिले आहे ते वाहा.
मग येशू कफरणहुमास आल्यावर कोणा एका जमादाराने त्याचकडे येऊन त्यास अशी विनंती केली की,
प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.
तो त्याला म्हणाला,
मी येऊन त्याला बरे करीन.
तेव्हा जमादाराने उत्तर दिले की,
प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करीतो.
हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे आलेल्यास तो म्हणाला,
मी तुम्हास खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. मी तुम्हास सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून बहुत लोक येतील आणि अब्राहाम, इसहाक व याकोब याचबरोबर स्वर्गाच्या राज्यात बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेरच्या अंधारात टाकिले जातील, तिथे रडणे व दात खाणे चालेल.
मग येशू जमादाराला म्हणाला,
जा, तू विश्वास धरल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो.
त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केल्यावर तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी बहुत भूतग्रस्तास त्याचकडे आणले. तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालविली व सर्व दुखणाईतास बरे केले. असे जे यशया संदेश त्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे